तुम्ही बालवाणी कार्यक्रम ऐकत आहात. हा कार्यक्रम क्राय संस्था मुंबई यांच्या सहाय्याने कलापंढरी संस्था लातूर प्रस्तुत करत आहे. चला ऐकूया बालकांची वाणी बालकांच्या जुबानी. प्रियाचे वडील अरुण ग्रामपंचायतवरून घरी येतात तेव्हा ते बघतात की प्रिया शाळेचा अभ्यास न करता तिच्या मैत्रिणी सोबत बाहेर खेळत आहे आणि प्रियाची आई मेघा दरवाजात बसून भाजी तोडत असते.
प्रिया इकडे ये.
काय पप्पा?
अभ्यास केला का तू शाळेचा? पुस्तक बघ कसे पडले सगळीकडे.
प्रिया जा आधी तुझ्या पप्पांना पाणी दे प्यायला.
हो आई.
प्रिया पाणी घेऊन येते आणि तिच्या वडिलांना देते.
पप्पा उचलती पुस्तक नंतर आणि मला अभ्यास करू वाटना. काय रोज रोज तेच मला कंठा आला आहे.
हो की हिला कुठे अभ्यास करू वाटते? फक्त खेळायला सांगा, टीव्ही बघायला सांगा.
प्रियाच्या बोलण्यावरून तिच्या वडिलांना समजते की प्रियाला शिकण्यात आवड वाटत नाही, त्यामुळे आपल्या मुलीला प्रेरणा द्यावी म्हणून तिच्या सोबत गप्पा मारायचा विचार करतात.
ठीक आहे प्रिया इकडे ये माझ्यापाशी बस, आपण जरा गप्पा मारूता. खूप दिवस झाला आपण गप्पाच नाही मारल्या.
हो आले.
प्रिया तुला कल्पना चावला, प्रतिभाताई पाटील, किरण बेदी, सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी माहिती आहेत का?
हो पप्पा माहिती आहेत. त्यांना कोण नाही ओळखत?
हो यांना सगळेच ओळखतात. अशा अनेक महान महिला आहेत ज्यांनी या जगामध्ये त्यांचं नाव मोठं केलं आहे.
हो माहिती आहे.
असं ही नका ते अभ्यास करून मोठी व्हावं, नाव कमवावं.
तू शांत बसत का जरा, मी प्रियाशी बोलतोय. तुला भविष्यात काय बनायचं आहे प्रिया?
पप्पा मला डॉक्टर व्हायचं आहे.
मग बाळा यासाठी तर तुला खूप अभ्यास करावा लागेल ना. आपण ज्या आता यशस्वी महिलाबद्दल बोललो त्यातल्या काही आता या जगामध्ये सुद्धा नाहीत. त्यांनी त्यांचं नाव असं मोठं केलं आहे, आज सुद्धा त्यांचं नाव घेतलं जातं.
हो पप्पा आपण या महान महिलांची नावं आणखी सुद्धा घेतो.
बेटा जर तुला सुद्धा तुझं नाव मोठं करायचं असेल तर शिक्षण हा यशस्वी भविष्याचा पाया आहे. शिक्षण घेऊन तुला या जगात विविध प्रकारच्या संधी मिळतात. जसं प्रतिभाताई पाटील भारताच्या राष्ट्रपती झाल्या, कल्पना चावला अंतराळात जाणारी पहिली महिला होती आणि आनंदीबाई जोशी पहिल्या डॉक्टर होत्या.
हो पप्पा मला सुद्धा माझं नाव जगामध्ये मोठं करायचं आहे.
हो त्यासाठी तर अभ्यास गरजेचा आहे आणि तू तर कंटाळा करतेस अभ्यास करायचा.
चुकलं पप्पा.
प्रिया फक्त शाळेत गेल्यानंतर आपल्याला ज्ञानच मिळत नाही तर आपली वैयक्तिक वाढ, तर आपल्या विकासाला एक चांगली चालना मिळते, आपले विचार करायचे कौशल्य सुद्धा वाढते.
हो का पप्पा? मला वाटत होतं शाळेचं शिक्षण घेतलं, वर्गात परीक्षेत पास झालं बस, अजून काय पाहिजे. शिक्षण घेतल्याने माझ्यात अशा प्रकारचा बदल होईल असे मला माहिती नव्हते.
म्हणून तुला म्हणत राहतो मन लावून अभ्यास करत जा. आणि एवढंच नाही, शिक्षण फक्त चार पुस्तके वाचल्यामुळे पूर्ण झालं असं नसतं आणि विविध माध्यमातून आपल्याला शिक्षण मिळतं.
ते कुठून?
रोज होणाऱ्या विविध घटनांमधून, वडीलधाऱ्या माणसांकडून, लहान भावांकडून, समाजाकडून, प्रत्येक ठिकाणाहून आपण काही ना काही शिकू शकतो आणि त्याचा वापर आपल्या जीवनात करू शकतो.
खरंच?
हो शाळेतील शिक्षण, समाजातील शिक्षण आणि ठिकाणावर मिळालेले शिक्षण या सर्वांचा वापर आपले जीवन चांगले करण्यासाठी, जीवनातील निर्णय घेण्यासाठी, जीवनात आलेल्या समस्या सोडवण्यासाठी आणि तो स्वतः स्वावलंबी सक्षम मुलगी व्हावे यासाठी करू शकतेस.
पप्पा शिक्षण घेतल्याने हे सगळ्या गोष्टी आपल्याला मिळू शकतात?
हो माझी तर इच्छा आहे तू या सगळ्या गोष्टी शिकाव्यात आणि एक चांगली नागरिक म्हणून समाजात राहावं.
हो पप्पा मी नक्कीच या गोष्टी शिकेन.
तुला भविष्यात काय बनायचं आहे?
डॉक्टर.
डॉक्टर बनायचं आहे तुला? परीक्षेत किती मार्क पडलेत ते सांग आधी.
आई मला कमी मार्क पडलेत पण मी मन लावून अभ्यास करून यानंतर.
आणि तुला असं काय वाटते तुला डॉक्टर बनायचं आहे?
असंच टीव्हीवरती पिक्चर भेटला डॉक्टरचा आणि तेव्हापासून डॉक्टर बनायचं ठरलं.
तसं नसतं बेटा, आपल्याला जे आवडतं त्यातून आपण करिअर निवडावं असं मला वाटतं बघ. कारण डॉक्टर इंजिनियर या गोष्टी फक्त म्हणायला असतात. तुला काय करायला आवडतं?
मला पेंटिंग करायला आवडतं. मी खूप छान पेंटिंग करू शकते.
हो ना, मग तू पेंटिंग मध्ये तुझं करिअर करायला हवं असं मला वाटतं बघ. कारण जी गोष्ट आपल्याला आवडते त्या गोष्टी आपण करायला हव्यात.
हो बरोबर आहे तुमचं.
मी तुला माझे निर्णय आहे थोपत, तू स्वतः शांत डोक्याने निर्णय घे आणि मग ठरव.
हो मी विचार करते.
तुला माहिती शाळेतील परीक्षेत उत्तीर्ण होणे आणि शाळेचा प्रकल्प पूर्ण करणे यामुळे आपला आत्मसन्मान आणि आत्मविश्वास यामध्ये वाढ होते. आपण कोणापासून पाठीमागे राहत नाही, आपल्यात धाडस निर्माण होते.
आणि मी अभ्यास करायला नको म्हणते. सॉरी पप्पा मला कंठाळा येतो.
ठीक आहे, तू तुझ्या क्षमतेवर विश्वास ठेवायला पाहिजे. मला हे करायचंच आहे असं जर धाडस निर्माण केलीस तुला कंटाळा येणार नाही.
ठीक आहे.
शिक्षण घेताना फक्त शैक्षणिक नाही तर वास्तविक जीवन सुद्धा समजणे गरजेचे असते. त्यामुळे निर्णय घेणे, विश्वास ठेवणारी माहिती, चुकीची माहिती यामधला फरक आपल्याला समजू शकतो.
पप्पा समजलं मला.
तुला आताच या गोष्टी का सांगत आहे माहिती आहे का? तू आता सहावीला आहेस. लहान असताना जर तुझ्यात मी शिकण्याची आवड निर्माण केली तर तुला आयुष्यभर त्याची सवय होऊ शकते.
हो,
नंतर तुला भविष्यात अडचण येणार नाही.
पप्पा थँक्यू मला एवढं सगळं सांगितल्याबद्दल.
बेटा, माझं तर स्वप्न शिक्षक व्हायचं होतं पण मला काही कारणामुळे बनता आलं नाही. असेही काही पालक आहेत की आपलं स्वप्न स्वतःच्या लेकराकडून पूर्ण करून घेतात, पण मी तसं करणार नाही. आयुष्य तुझं आहे, तुझी आवड माझ्यासाठी महत्वाची आहे.
पप्पा मी ठरवलं आहे, मी पेंटर होणार. माझी आवड चित्र काढण्यात आहे.
शाबास. हो पेंटर, तुझी आवड ज्यामध्ये आहे त्यामध्ये तुझे भविष्य कर.
हो पप्पा मला समजलं. आता आपली आवड जी आहे तेच करायला पाहिजे. आता मी तसंच करणार, खूप अभ्यास सुद्धा करणार आणि शैक्षणिक ज्ञान नाही तर समाजातील ज्ञान सुद्धा शिकणार आणि माझे भविष्य सुंदर करणार.
हो बाळ.
काय ते चित्र काढणार व्हायचंय तुला?
हो आई.
चित्र काढून कुठे नोकरी लागते का? आम्ही तुझ्या शिक्षणासाठी रात्रंदिवस एक करून पैसे कमवत आहोत. शिकून कुठे चांगले अधिकारी बनेन, हिला पेंटर बनायचं आहे.
प्रियाची आई, पेंटर पण चांगला आहे.
काय चांगलं यात? पेंटर म्हणल्यावर हिला कुठे चांगला नवरा तर भेटेल का? चांगलं शिकलं तरच चांगले मुलं भेटतात लग्नासाठी.
असं काही नाही, तू अडाणी ते अडाणीच राहणार. अगं पैसा सर्व काही नसतं, आपण जे काम करत आहोत त्यातच आपलं समाधान आणि आनंदच राहिला पाहिजे.
म्हणजे
तू उद्या हट्ट करून जबरदस्ती हिच्या मनाच्या विरोधात अधिकारी व्हायला सांगितलीस तर काय होईल माहिती?
काय होईल?
आपली मुलगी आपल्या इच्छेसाठी तिचं स्वप्न त्याग करून डॉक्टर किंवा अजून काही अधिकारी बनेल, पण आयुष्यभर आनंदी राहणार नाही कारण तिचं स्वप्न आपण तोडलेले राहणार.
असं का?
हो, तुला तुझ्या मुलीला आनंदी नाही का बघायचं? तसं असेल तर सांग.
अहो असं का म्हणतात, लेकराचा आनंद त्यातच आई वडिलांचा आनंद असतो.
मग प्रियाला जे व्हायचं आहे ते होऊ दे, तर तिचं स्वप्न मोडू नकोस.
हो समजलं आता मला, तिला पेंटर बनायचं आता ती पेंटरच बनेल. आपण तिच्या पाठीमागे उभा राहूत.
थँक्यू आई.
तसं अहो मला एक सांगा, एवढं तुम्ही सगळं कुठून शिकून आलात?
अगं आपल्या गावात बालकांच्या हितासाठी पालकांची बैठक घेतली जाते. मी त्या बैठकीत रोज जातो म्हणून मला हे सगळं माहिती आहे. तू पण जात जा आपल्या गावात, महिलांची सुद्धा बैठक घेतली जाते.
हो मी बघितली आहे महिलांची बैठक, पण कधी गेली नाही कामाचं नसेल म्हणून. आता तुम्ही म्हणताय तर रोज जाईल.
हो नक्कीच जा.
पप्पा मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते, मग अभ्यासाला लागते. माझी पुस्तक सुद्धा लगेच नीट ठेवते.
हो बाळ ठीक आहे, खूप शिक आणि तुझं स्वप्न पूर्ण कर.
थँक्यू आई पप्पा.